श्री साईश्वराय नमः हरिः ॐ। अथ शिवसंकल्पाः। एनेदं भूतं भुवनं भविष्यत् परिगृहीतममृतेन सर्वम्। येन यज्ञस्त्रायते सप्तहोता तन्मे मन शिवसंकल्पमस्तु। येन कर्माणि प्रचरन्ति धीरा यतो वाचा मनसा चारुयन्ति। यत्सम्मितं मन सञ्चरन्ति तन्मे मन शिवसंकल्पमस्तु। येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति वितधेषु धीराः। यदपूर्वं यक्ष्ममन्तं प्रजानां तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। यत्प्रज्ञानमुत चेतो धृतिश्च यज्ज्योतिरन्तरमृतं प्रजासु। सुषारधिरश्वानि वयं मनुष्यान्ने नियुते पशुभिर्वाजिनीवान्। हृत्प्रतिष्ठं यदचरं यविष्ठं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। यस्मिन् ऋचः सामयजोगुंषि यस्मिन् प्रतिष्ठारधानाभा विभाराः। यस्मिग्गश्चित्तगुं सर्वमोतं प्रजानां तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। यदत्र षष्ठं त्रिशतगुं सुवीर्यं यज्ञस्य गुह्यं नवनावमायं। दश पञ्च त्रिगुंशतं यत्परं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। यज्जाग्रतो दूरमुदैतु सर्वं तत्सुप्तस्य तथैवेति। दूरङ्गमं ज्योतिषाञ्ज्योतिरेकं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। येनेदं विश्वं जगतो बभूव ये देवापि मघतो जातवेदाः। तदेवाग्निस्तद्वायुस्तत्सूर्यस्तदुश्चन्द्रमास्तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। येन ज्यौ पृथिवी चान्तरिक्षं च ये पर्वता प्रदिशो दिशश्च। एनेदं जगद्व्याप्तं प्रजानां तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। ये मनो हृदयं ये च देवा ये दिव्या आपो ये सूर्यरश्मिः। ते श्रोत्रे चक्षुषि सञ्चरन्तं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। अचिन्त्यं चाप्रमेयं च व्यक्ताव्यक्तपरं च यत् सूक्ष्मात् सूक्ष्मतरङ्गेयं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। एका च दश च शतं च सहस्रं चायुतं च नियुतं च प्रयुतं चार्बुदं च न्यर्बुदं च तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। ये पञ्च पञ्चादश शतगुं सहस्रमयुतं न्यर्बुदं च ते अग्निचित्तेष्ठकास्तागुं शरीरं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमस परस्तात्। यस्य योनिं परिपश्यन्ति धीरास्तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। यस्यैतं धीरा पुनन्ति कवयो ब्रह्माणमेतं त्वावृणुतमिन्दुं। स्थावरं जङ्गमं जौराकाशं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। परात् परतरं ब्रह्मा तत्परात् परतो हरिः। यत्परात् परतोऽधीशं तन्मे मन शिवसङ्कल्पमस्तु। ಪರಸ್ತು ಪರಾತ್ ಪರತರಂ ಚೈವ ತತ್ಪರಾ ಚೈವ ಯತ್ಪರಂ ಯತ್ಪರಾತ್ ಪರತೋ ಜ್ಞೇಯಂ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಯಾ ವೇದಾದಿಷು ಗಾಯತ್ರೀ ಸರ್ವವ್ಯಾಪಿ ಮಹೇಶ್ವರೀ ಋಗ್ಯಜುಸ್ಸಾಮಾಧರ್ವೈಶ್ಚ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಯೋ ವೈ ದೇವಂ ಮಹಾದೇವಂ ಪ್ರಯತ ಪ್ರಣವ ಶುಚಿಃ ಯಸ್ಸರ್ವೇ ಸರ್ವವೇದೈಶ್ಚ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಪ್ರಯುತ ಪ್ರಣವೋಂಕಾರಂ ಪ್ರಣವಂ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಓಂಕಾರಂ ಪ್ರಣವಾತ್ಮಾನಂ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಯೋಸೌ ಸರ್ವೇಷು ವೇದೇಷು ಪಠ್ಯತೇ ಯಯಮೀಶ್ವರಃ ಅಕಾಯೋ ನಿರ್ಗುಣೋಖ್ಯಾತ್ಮಾ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಗೋಭಿರ್ಜುಷ್ಟಂ ಧನೇನ ಕ್ಯಾಯುಷಾ ಚ ಬಲೇನ ಚ ಪ್ರಜಯಾ ಪಶುಭಿ ಪುಷ್ಕರಾಕ್ಷಂ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ತ್ರ್ಯಂಬಕಂ ಯಜಾಮಹೇ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ಉರ್ವಾರುಕಮಿವ ಬಂಧನಾನ್ ಮೃತ್ಯೋರ್ಮಕ್ಷೀಯಮಾಮೃತಾತ್ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಕೈಲಾಸ ಶಿಖರೇ ರಮ್ಯೇ ಶಂಕರಸ್ಯ ಶಿವಾಲಯೇ ದೇವತಾಸ್ತತ್ರ ಮೋದಂತಿ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಕೈಲಾಸ ಶಿಖರಾ ಭಾಸಾ ಹಿಮವದ್ ಗಿರಿಕನ್ಯಕಾ ನೀಲಕಂಠಂ ತ್ರಿನೇತ್ರಂ ಚ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ವಿಶ್ವತಶ್ಚಕ್ಷುರುತ ವಿಶ್ವತೋ ಮುಖೋ ವಿಶ್ವತೋ ಹಸ್ತಭುತ ವಿಶ್ವತಸ್ಮಾತ್ ಸಂಬಾಹುಭ್ಯಾನ್ನಮತಿ ಸಂಪತತ್ರೈರ್ಜಾವ ಪೃಥಿವೀ ಜನಯನ್ ದೇವಯೇಕಸ್ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಚತುರೋ ವೇದಾನಧೀಜಿತ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಮಯಂ ವಿದುಃ ಇತಿಹಾಸ ಪುರಾಣಾನಾಂ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಮಾನೋ ಮಹಾಂತಮುತ ಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನವುಕ್ಷಂತಮುತ ಮಾನವುಕ್ಷಿತಂ ಮಾನೋವಧಿ ಪಿತರಂ ಮೋತ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಾಮಾನಸ್ತನುವೋ ರುದ್ರರೀರಿಷಸ್ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಯೇ ಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಗೋಷು ಮಾನೋ ಹಸ್ತೇಷು ರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ ಮಾನೋ ರುದ್ರಭಾಮಿತೋ ವಧಿರ್ ಹವಿಷ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಋತಗುಂ ಸತ್ಯಂ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುರುಷಂ ಕೃಷ್ಣ ಪಿಂಗಳಂ ಊರ್ಧ್ವರೇತಂ ವಿರೂಪಾಕ್ಷಂ ವಿಶ್ವರೂಪಾಯ ವೈ ನಮೋ ನಮಸ್ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಕದ್ರುದ್ರಾಯ ಪ್ರಚೇತಸೇ ವೀರುಷ್ಠಮಾಯ ತವ್ಯಸೇ ಓಚೇಮಶಂತಮಗುಂ ಹೃದೇ ಸರ್ವೋಕ್ಯೇಶ ರುದ್ರಸ್ತಸ್ಮೈ ರುದ್ರಾಯ ನಮೋ ಅಸ್ತು ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ಪ್ರಥಮಂ ಪುರಸ್ತಾದ್ವಿಸೀಮತತ್ಸುರುಚೋ ವೇನ ಆವಹ ಸ ಬುದ್ಧಿಯಾ ಉಪಮಾ ಅಸ್ಯ ವಿಷ್ಟಾ ಸತಶ್ಚ ಯೋನಿಮಸತಶ್ಚ ವಿಭಸ್ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಯಪ್ರಾಣತೋ ನಿಮಿಷತೋ ಮಹಿತ್ವೈಕಯಿದ್ರಾಜಾ ಜಗತೋ ಬಭೂವಾ ಯ ಈಶೇ ಅಸ್ಯ ದ್ವಿಪದಶ್ಚತುಷ್ಪದ ಕಸ್ಮೈ ದೇವಾಯ ಹವಿಷಾ ವಿಧೇಮ ತನ್ಮೇ ಮನ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಯ ಆತ್ಮದಾ ಬಲದಾಯಶ್ಯ ವಿಶ್ವ ಉಪಾಸತೆ ಪ್ರಸಿಶಂ ಯಸ್ಯ ದೇವಾ यस्य छायामृतम् यस्य मृत्युः कस्मै देवाय हविषा विधेम तन्मे मन शिव सङ्कल्पमस्तु यो रुद्रो अग्नं यो अप्सुयवोषधीषु यो रुद्रो विश्वा भुवन विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तन्मे मन शिव सङ्कल्पमस्तु गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणी ईश्वरीगुं सर्वभूतानान्ता मिहोपक्वये सृजन्तन्मे मन शिव सङ्कल्पमस्तु नमकञ्चमकञ्चैव पुरुषसूक्तञ्च यद्विदुः महादेवञ्च तत् तुल्यन्तन्मे मन शिव सङ्कल्पमस्तु य इदगुं शिव सङ्कल्पगुं सदा ध्यायन्ति ब्राह्मणा ते परं मोक्षं गमिष्यन्ति तन्मे मन शिव सङ्कल्पमस्तु ॐ नमो भगवते रुद्राय शिव सङ्कल्पगुं हृदयाय नमः।